मित्रांनो, चिव, कऊ आणि माऊ हे आपले सर्वात पहिले दोस्त. त्यांना जेवायला खेळायला बोलवणं हे नित्याचंच. ते केव्हाही येतात, जेवतात, खेळतात. पण आज मात्र आपणच त्यांच्याकडे जाऊ असं वाटत असेल तर चला त्यांनाच विचारू की खेळायला येऊ का. येऊ का? येऊ येऊ येऊ.